नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंची युती तर काँग्रेस आणि वंचितची आघाडी. मनपा निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा लवकरच होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नगर परिषदा अधिनियम 1965 सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आणि शाश्वततेच्या तत्वावर आधारित विकासच अर्थपूर्ण, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे. या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे तसंच राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. जागा वाटप आणि अन्य माहिती देणं मात्र दोन्ही नेत्यांनी टाळलं. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले,
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करत आहोत. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची, ते आपल्याला कळवलं जाईल.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी कायम असून मुंबईसोबत नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी ही युती झाली असल्याचं स्पष्ट केलं. उर्वरित महापालिकांच्या संदर्भात 1-2 दिवसात शिक्कामोर्तब होईल. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी ही युती झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे.
काँग्रेस पक्षानं राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जाहीर केलं. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीसोबत लढवणार आहे. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर इथं ही घोषणा केली. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला काँग्रेसच्या शुभेच्छा असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मनसेसोबत जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. छत्रपती संभाजीनगर इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल असं मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फारसा परिणाम होणार नाही असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूक विषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासनं सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे दोन्ही कार्यक्रम मित्रा संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येतील. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत तसंच सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी 291 आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 सुधारणेचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व तसंच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या सुधारणेचा अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्ध विकास विभागाची 1 एकर जागा देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी वर्तवला आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी नगर विकास विभागानं 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज ब्लू वर्ल्ड ब्लॉक 2 या अमेरिकन दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहामुळे भारत आणि अमेरिकेच्या स्मार्टफोन धारकांना वेगवान ब्रॉडबँड सेवा मिळू शकेल. शाश्वततेच्या तत्वावर आधारित विकासच अर्थपूर्ण असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. अरावली पर्वतरांगेबाबत उद्भवलेल्या भ्रामक माहितीच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेस पक्ष याबाबत नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका यादव यांनी केली. ते म्हणाले,
एक बडा विषय आहे की जो भी विकास के अवधारणा करते हैं वो सस्टेनेबिलिटी के आधार पर होना चाहिए. तो मुझे लगता है कि ये पर्यावरण के अनुकूल और जो फ्यूचरिस्टिक सस्टेनेबिलिटी की बात करते हैं उसके अनुकूल ही ये निर्णय आया है. और कांग्रेस तो झूठ और भ्रम इसमें फैलाने की कोशिश कर रही है. वास्तविकता तो ये है कि अरावली में जो लगभग मुझे जानकारी जो दी है कि 1100-1200 माइंस राजस्थान में, 700 तो अशोक गहलोत के समय में दी गई.
ख्रिस्ती धर्मियांच्या मान्यतेनुसार प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळचा सण उद्या साजरा केला जात आहे. या सणासह नववर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग उद्या गुरुवारी बंद राहील. परवा 26 तारखेला बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरू राहणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांचं आज नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. नाईक यांच्या निधनामुळे अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण हे विधेयक संसदेनं नुकतंच मंजूर केलं. राष्ट्रपतींनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रातले कृषी शास्त्रज्ञ पी शेळके यांनी या विधेयकातल्या तरतुदींबाबत समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
ग्रामपंचायती स्वतः विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करतील आणि शाळेच्या इमारती, अंगणवाड्या, पक्के रस्ते, गटारी, पूल इत्यादी कामे निवडून बांधण्यात येतील. शेती आणि जलसंधारणाला जोड सुद्धा या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि जलसंधारणाची कामे केली जातील, ज्यामुळे जमिनीच्या पाण्याची पातळी वाढेल आणि पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंती आणि पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था सुद्धा निर्माण करता येईल.
कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या गणोर इथल्या किनगाव आणि बिल्डा या दोन आयुष्मान उपकेंद्रांची 2025-26 या वर्षासाठीच्या उत्कृष्ट राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा प्रणाली केंद्र या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उमेद पोर्टलवर वक्फ मालमत्तेसंदर्भातल्या माहितीची नोंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणानं 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत 5 डिसेंबरला संपली होती. ती वाढवून देण्याची मागणी राज्य वक्फ मंडळानं केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले आहेत. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना वेळेत आणि प्रभावीपणे मिळवून द्यावा असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधितांना दिले आहेत. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हवामान. राज्यात आज अहिल्यानगर इथं सर्वात कमी 9.3 degrees Celsius तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नाशिक इथं 9.5, जळगाव इथं 9.7 तर पुण्यात 9.9 degrees Celsius तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 9.6, नांदेड 10.2, परभणी 11, धाराशिव 11.1 तर छत्रपती संभाजीनगर इथं 12.4 degrees Celsius तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंची युती तर काँग्रेस आणि वंचित आघाडी. मनपा निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा लवकरच होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि नगरपरिषदा अधिनियम 1965 मध्ये सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.